तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी सोनाली कुलकर्णी आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. 93.5 रेड एफएम बजाते रहो
ऍक्शन.
पण तू कधी कोणत्या हिरोईनला त्यावेळेस फॉलो करायची? कारण ते मला आठवतं हम आपके है कौन ची असे यु नो टिपिकल ड्रेसेस आले होते तेव्हा मी आमच्या घराच्या वास्तुशांती म्हणून अगं बाई इतका घाण फोटो येतो माझा आणि मला वाटतं का मी असं काहीतरी केलं.
हा फोटो मला बघायचा. मी जेव्हा डान्स परफॉर्मन्सेस करायचे म्हणजे मला अजूनही आठवतंय माझ्याकडे तो मेरे खाबो मे जो आयवाला व्हाईट कलरचा काजोलचा स्कर्ट आणि तो टॉप मध्ये मी एक गणेशोत्सव अख्खा त्या गाण्यावरती आणि त्या कपड्यांवरती घालवलेला आहे. मग चांदणीचे कपडे. सो बेसिकली गाणी आणि माझे जे स्टेज परफॉर्मन्सेस असायचे मग मी डिट्टो तसे कपडे करून घ्यायचे शिवून घ्यायचे. मग निंबुडाचा तो निळा घागरा तो माझ्यामध्ये जगात सगळ्यांकडे असेल तो निळा घागरा आणि त्या स्टेप्स सगळ्यांनी केल्या असतील. सो ते मी त्याचे काही फोटो नक्कीच आहेत माझ्याकडे. आणि मला करिश्मा कपूर खूप आवडायची लहानपणी आणि तेव्हा ना मी खूप ऑडिशन्स वगैरे द्यायचे. एकदा मी असंच ऑडिशन देता देता कुंदन शान पर्यंत पोहोचले. मलाही माहिती नाही कशी पोहोचले आणि मी 13 वगैरे वर्षाची होती ग आणि मी खूप करिश्मा कपूर सारखी दिसायची.
यू ऍक्च्युली लुक लाईक हर.
आता बदलला चेहरा पण तेव्हा मी टीनेज मध्ये असताना खूप तिच्यासारखा चेहरा होता. करिश्मा कपूर का अगर हम बचपन का रोल करेंगे कभी तो तुमको जरूर बुलाएंगे असं करून त्यांनी मला घरी पाठवलं. म्हणजे काही थोडक्यात झालं नाही माझं तेव्हा. सो मी करिश्मा कपूरला खूप फॉलो केलं आहे इन टर्म्स ऑफ स्टेज परफॉर्मन्सेस कारण तिची गाणी खूप हिट होती. दिल तो पागल आहे वगैरेची. पण एरवी कॉलेजमध्ये वगैरे मी दोन वेण्या घालून सलवार कमीज घालून बोरिंग होते. म्हणजे ऍक्च्युली आता जेव्हा मला माझ्या कॉलेजची लोक भेटतात किंवा फेसबुकवर वगैरे ते म्हणतात की तू ऍक्ट्रेस बन गई. मी यू आर गुड लुकिंग बट वी नेव्हर सॉ यू डूइंग एनीथिंग.
मला वाटतं तू एज्युकेशन तसं तू बऱ्यापैकी घेतलंयस.
आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट.
येस.
मी फर्ग्युसन केल्यानंतर 12वी नंतर मात्र आय हॅड टू चूज कारण माझा खूप प्रवास आणि खूप स्ट्रगल सुरू होता. म्हणजे अभ्यास चालूच होता असं नाही की लक्ष नव्हतं पण ते 88 से 78 वरती आले होते पर्सेंटेज. ऑल्सो मला कुठेतरी त्या 2 वर्षांमध्ये जाणवलं की मला ह्या फील्डमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. सो एके दिवशी मग बाबांना सांगितलं. बाबांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हायला हवी अँड आय डोंट वॉन्ट टू गिव्ह अप ऑन दिस ड्रीम. सो बाबांनी म्हटलं ठीक आहे पण एका अटीवर की तू ग्रॅज्युएशन करायचंस. यू चूज तुला कशात करायचं आहे आणि जिथे कुठे स्ट्रगल करशील जिथे कुठे जायचं आहे आईसोबतच जायचं. ह्या 2 अटी होत्या. तर म्हटलं ठीक आहे. खूप शोध लावल्यानंतर फायनली मला मास कम्युनिकेशन अंडरग्रॅड डिग्री सापडली कारण तोपर्यंत पुणे युनिव्हर्सिटीसुद्धा फक्त पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री देत होती. फॉर्च्युनेटली माझ्यासाठी इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशननी पहिल्यांदा ओपन केली
मास्कॉम
त्यावर्षी ग्रॅज्युएशन डिग्री आणि आमच्याच पासून. सो वी वर द फर्स्ट बॅच.
अरे वा.
आणि लकीली ते सगळं झालं आणि त्यांनाही कळलं की मला. मी तेव्हा ऑडिशन द्यायला सुरुवात केली होती. मला एक मालिका मिळाली होती हा खेळ संचिताचा.
प्लीज टेल अस अबाउट युअर फर्स्ट ब्रेक.
अगदीच मी 16 वर्षाची होते. मी FTII मध्ये वगैरे जायचे
आणि इनफॅक्ट त्याच्याही अगोदर तू FTII सोबतच एक शॉर्ट फिल्म
केली होती शिल्पीदास गुप्ताची आणि तिला बरेच अवॉर्ड्स वगैरे मिळाले. पण त्याच्यात माझं काहीच विशेष काम नव्हतं. मी अगदीच कॅरेक्टर रोल वगैरे केलं होतं पण तेव्हा पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता आणि ते सगळं मी पहिल्यांदा बघत होते आणि मला असं वाटलं की ओके दिस इज इट. हेच मला
करायचं
आयुष्यात. आणि मग एके दिवशी मी हा खेळ संचिताच्या ऑडिशनला पोहोचले आणि तिकडनं माझं सिलेक्शन झालं. तोपर्यंत मराठी इंडस्ट्रीत काम करायचं हे ठरलं नव्हतं कारण मराठीचे संस्कार खूप कमी झाले होते माझ्यावरती आणि मराठी विषय शाळेतही नव्हता आम्ही स्कूलमध्ये असल्यामुळे. सो ऑनेस्टली मला मराठी वाचताही यायचं नाही. मला ळ ण च ञ वगैरे उच्चारता यायचे नाही. मी ऑफकोर्स देवनागिरी स्क्रिप्ट होतं म्हणून मी वाचू शकत होते पण ते एक पान ऑडिशनचं मला वाचायला अर्धा तास लागला होता आणि ते बघून मी डिरेक्टरला म्हटलं की ॲक्च्युली हे आपण नको करूयात कारण काहीच माझं होणार नाही. तर उषा देशपांडे आमच्या सिरियलच्या डिरेक्टर होत्या. त्यांनी सांगितलं की मराठीच आहे ना म्हणजे ग्रीक नाही आहे की जे तुला अजिबातच कळत नाही किंवा येत नाही. तुझा वेळ घे जर जमलं तर वी आर रेडी टू टीच यू. आर यू रेडी टू लर्न. आय थिंक ती सगळ्यात मोठी पुश होती की शिकवणारी लोकं अशा वेळेला खूप कमी भेटतात जी एनकरेज करतात. आणि तिथून सिलेक्शन झालं एनकरेजमेंट मिळाली आणि मला पहिल्याच दिवशी संजय जाधव वॉज द डिरेक्टर ऑफ द पायलट एपिसोड. नसिरुद्दीन शाह, विक्रम गोखले, स्मिता जयकर, इला भाटे, समीरा गुजर अशी स्टारकास्ट होती पहिल्याच दिवशी. आणि मी अशी होती की
बापरे
काय करणार आहे मी या लोकांसमोर. पण मला विक्रम काकांनी मराठीचे आणि अभिनयाचे धडे शिकवायला सुरुवात केली आणि हळूहळू हळूहळू पुढचा प्रवास घडला. मला असं वाटतं की सुरुवातीला जर तुम्हाला योग्य प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देणारी लोकं भेटली की मग प्रवास सोपा होतो
सनाली मला सांग की तुला तुझा फर्स्ट ब्रेक तर मिळाला त्या पुढे मला वाटतं केदार शिंदेची बकुळा नामदेव नावाची फिल्म तू केलीस आणि त्यात तुला अनेक अवॉर्ड मिळाले सो ही फिल्म तुला कशी मिळाली
सो हा खेळ संजीताचा मिळाली त्याच सेटवरती मला गाढवाचं लग्न मध्ये काम करण्याची संधी
हो आणि तो रोल आम्ही विसरूच शकत नाही
येस रंभेची भूमिका मी केली होती आणि ती अगदीच महेश बराटे आमचा मेकअप मॅन आहे त्यांनी हा खेळच्या सेटवरचे माझे काही फोटो दाखवले तसं माझं कास्टिंग झालं आणि गाढवाचं लग्न मधले काही फोटोज हे अंकुशने बघितले
अंकुश चौधरी
त्यावेळेला अंकुश चौधरी साडेमाडे तीनचं कास्टिंग करत होता आणि त्यांनी माझा फोटो बघून मला कास्टिंगसाठी बोलवलं मुंबईत सो तेव्हा मला आठवतं की मी आणि माझी आई आम्ही मुंबईला निघालो अंकुश आणि सचितला दोघांना भेटलो त्यांनी माझे जे काही तेव्हा फोटोज होते रँडम ते फोटो वगैरे बघितले आणि मला म्हणाला की आपण तुझा रिचर लुक टेस्ट करूयात किंवा तू पुण्याला आता जा मग पुढे बघूयात की कितपत तू त्या रोलला सुटवतीयस म्हटलं ओके ठीक आहे आणि असं करून आम्ही तिथून निघालो पुण्याला यायला साधारण दादरला आम्ही होतो 5-6 वाजता आणि भयंकर ट्रॅफिक लागलं सो तिथून निघेपर्यंत आम्हाला 7:30 वाजले होते चेंबूरला यायला सो आम्ही दोघी खूप इरिटेटेड होतो आणि आमचं मुंबईत कोणीच नव्हतं त्यामुळे आम्हाला लगेच रात्री परत यायचं होतं तेवढ्यात अंकुशचा परत फोन आला म्हणजे एक काम कर अर्जंटली केदार शिंदेंना फोन कर त्यांना एक नवीन मुलगी हवी आहे आणि मला असं वाटतं की तू त्या रोलसाठी परफेक्ट आहेस मी केदार सरांना फोन केला आणि बघ डेस्टिनी केदार सर म्हणाले की तू आत्ता मुंबईत आहेस का म्हटलं हां पण मी आत्ता पुण्याला निघाली आहे माझी परीक्षा आणि मी फर्स्ट इयरला होते तेव्हा पण ठीक आहे तू आत्ता जिथेस तिथेच थांब काय दिसते आजूबाजूला तू म्हणलं म्हणलं असं आय थिंक आर के स्टुडिओ आहे 5 मिनिटात सर आले 7:30-8 ची वेळ होती मला अजूनही क्लिअरली ती सिच्युएशन दिसते मी व्हाईट कलरचा टॉप घातला होता ग्रीन कलरचा स्कर्ट घातला होता स्ट्रीट लॅम्पच्या खाली त्यांनी मला बघितलं आणि माझे फोटो बघितले आणि मला म्हणाले की तू माझी फिल्म करतेस तू आता घरी जा परीक्षा दे आणि पुढच्या आठवड्यात मुंबईत आपण कामाला लागूया
वा
आणि डेस्टिनी म्हणजे मी गेले होते 3:30 विचार करून येताना मी बकुळा नामदेव घोटाळे ही फिल्म साईन करून आले आणि मला बकुळाला मला अनेक अवॉर्ड्स मिळाले बेस्ट ॲक्ट्रेस बेस्ट डेब्यू सो अशा पद्धतीने मला पहिली फिल्म मिळाली आणि मग
धडाधड
येस
अवॉर्ड्स
लाईट्स कॅमेरा ऍक्शन
कट इट